सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
लाइट्स कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
नमस्कार, मैं महेश मांजरेकर, तुम्हें ऐकता है लाइट्स कैमरा एक्शन, कलाकार श्रुति बरोर।
एक्शन।
सुपर डुपर हिट एक्टर, डायरेक्टर, राइटर, प्रोड्यूसर आणि एक उत्तम गायक सुद्धा माझ्यासोबत आहे महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर। मला सांगा की घरात तुम्ही कोणासारखे दिसता, कारण कोणाच्या ना कोणाच्यावर आपला चेहरा जातो, आजी, आत्या, बाबा, आई।
नाही, मी थोडा वडिलांसारखा दिसतो, थोडा आईसारखा दिसतो। आय हॅव द कॉम्बिनेशन ऑफ बोथ। माय मदर वॉज व्हेरी गुड लुकिंग।
आणि तुमचं नाव कोणी ठेवलं, तुम्हाला काही कल्पना?
नाव लोक ठेवतात नंतर, त्यामुळे मला वाटतं माझं काय म्हणतात त्याला रास सिंह आली आहे, त्यामुळे म वर्ण नाव ठेवायचं। पण कोणीतरी माझं, मी पत्रिकेत वाचलं तर माझं नाव मुकुंद आहे, म्हणजे ते पत्रिकेतलं नाव आहे। मला एक अजून एक मला आठवतं, आमचे इथे केशव नावाचे ग्रस्त होते, त्यांना आम्ही केशवभाई म्हणायचो, गुजराती ग्रस्त होते। त्यांनी माझं नाव स्वतंत्र कुमार ठेवलेलं, कारण मी 16 ऑगस्टला जन्म झाला। तो म्हणाल की तुझा इंडिपेंडन्स नंतरचा जन्म आहे, त्यामुळे म्हणजे इंडिपेंडन्स डे नंतरचा, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र कुमार असं नाव ठेवलं। बट असं मला वाटतं वडिलांनीच ठेवलं असं। महेश,
त्या काळातलं तुमचं घर तुम्हाला आठवत आहे सर, त्याबद्दल काही आठवणी आम्हाला सांगू शकता?
हो, खूप, कारण त्या घरात मी जवळजवळ 25 वर्ष राहिलो वडाळ्याला, मुंबईत। देर आर सो मेनी पीपल आउट डेअर हु बिलीव, पीपल हु डोंट बिलीव, पण माझा प्रचंड विश्वास आहे वास्तुशास्त्रावर। आणि वन बेडरूम हॉल किचन, मिडल क्लास लोकांची घरं असतात, त्याची छान बगीचा होता समोर, प्रत्येकाला बैठं होतं घर। बट ओनली प्रॉब्लेम वॉज इट वॉज अन अनलकी हाऊस मला ते कायम ते, त्यामुळे मला ते फार त्याच्यात काही ग्रेट आठवणी नाहीत। आय लाईक दॅट प्लेस बिकॉज माय फ्रेंड्स वर देअर, म्हणजे आय ग्रू अप देअर। तुमचे चाइल्डहूड क्रशेस तिथे असतात, अँड पुढे जाऊन तुम्हाला ज्या गोष्टीचं वाटतं ना, ह्या या गोष्टी केल्या, ती सध्या काय करते आठवतं ना, ते तिथे होतं सगळं, म्हणजे दॅट इज व्हेअर यू आर बॉर्न अँड ब्रॉट अप। पण ते घर ते कधीच आम्हाला लकी ठरलं नाही।
आम्ही
गॉड ओनली नोज, आय डिडंट ट्राय टू फाइंड आउट, मे बी वन वास्तू, पण त्याला काही दुसरा उत्तरच नव्हतं। कारण ज्या माणसांकडनं आम्ही घेतलेलं ते घर, आधी त्यांचे पण प्रॉब्लेम असायचे, पण त्यांनी विकल्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम संपलेले।
सर, आम्हाला अजून एक गोष्ट तुमची माहिती, की तुम्हाला क्रिकेट भयंकर आवडतं, तर मला सांगा की लहानपणी तुम्ही क्रिकेट तर नक्कीच खेळत असाल, पण अजून कोणते खेळ तुम्ही खेळायचा किंवा काय खेळायचा?
आम्ही जगातले सगळे खेळ खेळलोय मी, क्रिकेट तर डेफिनेटली येस, कारण लोकांना खरंच माहिती नाही, पण क्रिकेट हा सगळ्यात स्वस्त खेळ आहे। बॅट नाही तर फळकूट घेऊन पण खेळू शकता तुम्ही, बिकॉज बाकीच्या सगळ्या गेमना खर्च आहे, फुटबॉलला खर्च आहे, हॉकीला खर्च आहे, सगळ्या गेमना खर्च आहे, क्रिकेटला नाही। माझी शाळा डॉन बॉस्को होती, मला वाटतं तुम्ही काढले चॅम्पियनशिप्स इंटर स्कूल्स, डॉन बॉस्को हॅज वन द मॅक्झिमम इंटर स्कूल्स कॉम्पिटिशन इन फुटबॉल अँड हॉकी, त्यामुळे आमच्या शाळेतच ते सगळं वातावरण होतं। त्यामुळे फुटबॉल खेळलोय, हॉकी खेळलोय, टेनिस खेळलोय, व्हॉलीबॉल खेळलोय, अजून काय गेम, आट्यापाट्या खेळलोय, खो खो खेळलोय, कबड्डी खेळलोय। आजच्या चिल्ड्रनना गेम्सच माहिती नाहीत, त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटीज नाही आहेत। सडनली हा स्मार्टफोन आल्यामुळे इतकी डिपेंडन्सी त्याच्यावरती वाढली आहे की आपण आपल्याला दुसरं काही सुचत नाही आहे। पण आय थिंक दिस विल पास, काही वर्षांत लोकांना कळेल की ह्यांनी तुम्हाला फिजिकली किती नुकसान पोचवलंय। पण खूप म्हणजे मला, तुम्हाला गेम सांग तुम्ही खेळ, ते कल्चरच होतं। माझ्या लगोरी का, आम्ही लगोरी खेळलो, काही नसलेल्या लोकांना आमच्या इथे एक दुसरा एक गेम असायचा, जे जो होतं दगड का माती। हा, व्हॉट वी नीडेड वॉज स्टिक, एक काठी बस, ती कुठली झाडाची काढा, कुठेही काढा, दगड म्हटलं की आपण दगडावर काठी ठेवायची, माती ठेवायची। त्यामुळे वी फाउंड आउट वेज अँड मीन्स टू प्ले। आणि अगदी क्रिकेट खेळायचो म्हणजे काळोख होईपर्यंत, बॉल दिसेनास होईपर्यंत आम्ही खेळायचो।
तुमची पर्सनॅलिटी इतकी भारदस्त आहे, आय एम शुअर तुमच्या वडिलांची पण तशीच असणार। मला सांगा की घरात आई बाबांचे काही रूल्स होते का?
अख्खी म्हणजे माझ्या वडिलांना तर अख्खी कॉलनीच हिटलर म्हणायची। माझं घर ओपन हाऊस होतं, वडील नसताना फक्त। मग वडील गेले सकाळी कामाला की आमच्याकडे चहाचं भांडं गॅसवर चढलं की ते संध्याकाळीपर्यंत उतरायचं नाही। ऑल माय फ्रेंड्स इज टू हँग अराउंड इन माय हाऊस, असे कोणतरी खबर आणायची की वडील आले, म्हणतात विदिन स्प्लिट सेकंड्स पीपल इज टू डिसअपिअर फ्रॉम माय हाऊस। त्यामुळे खूप होतं ते, वर केस वाढू द्यायचे नाही, नख आठवड्यातनं कापायचे, म्हटलं वाढू तरी द्या ना ती कापायला, काय कापतं तुम्ही, ते रक्त येतं मग हातात ना। तर ते थोडेसे होते, ते थोडेसे ही हॅड दिस
ॲटिट्यूड।
क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट होते।
ओके, लहानपणी ना बऱ्याचशा सवयी असतात आपल्याला। माझ्या बहिणीला चादर खायची सवय होती, मला पेन्सिल खायची सवय होती, तुम्हाला कोणती सवय होती पर्टिक्युलर अशी?
नाही, आमच्याकडे आम्ही रेग्युलर जेवायचो,
अशा अनेक सवय असतात आपल्याला ज्या रेग्युलरली आपण करत असतो, नख खायची सवय असते किंवा एक
नख येस, पण नख इट वॉज तुमचं काही नर्वस असेल तुम्ही की काही टेन्शन असेल तर नख घाणवायचं. सिगरेट एक घाणेरडी सवय होती जी सुटली माझी, गेले तर 7 वर्ष आय डोंट स्मोक. मे बी आय वॉज लिटल टू फिनिकी, म्हणजे मला माझ्या मी ड्रॉइंग करायचं मग माझ्या इथे कोणीच माझ्याकडे हात पण लावायचं नाही. बरं मी इरेजर पण कसा वापरायचा पेपरवर हे पण मी माझं कोणी मी सांगितलं कोणी मी पेन्सिल लिहिलं तर खोडं बिडतच होणार नाही, मीच करणार ते खोडं. आय डोंट नो, मी त्यावेळेस आय वॉज लिटल फिनिकी, ऑब्सेसिव्ह होतो थोडासा लहानपणी.
ऐकत रहा आरजे श्रुती आणि महेश मांजरेकरच्या गप्पा ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम. बजाते रहो.
Got it!